Just go.
नमस्कार, पलायती बिल्डर फंड आभार बोलते हैं। नमस्कार, मैंने पलायती बिल्डर फंड बोलते हैं, परांसी बिल्डर, परांसी मैडम, जो संडे का प्रॉपर्टी बुक का परचेस करना है मैडम, हमसे लोग कुछ इंजॉय ट्राइडल वानेड प्राटनी आहे मॅडम, दहा बारा किलोमीटर पुणे स्टेशन होतं ते हिंजवडे साईडच मॅम, तुम्हाला कुठल्या याच्यात पाहिजे नेमकं? तुमचं बजेट काय मॅडम? मॅम आमचं इकडं कोथरूडमध्ये फक्त म्हणजे करीनगर साईडला फक्त 3 BHK मॅडम, मग बाकीच्या आमच्या प्रॉपर्टीज कोण येतो त्या साईडला देतो, हिंजवडे साईडला। नाही नाही नाही, आम्ही 50 सेकंदच बोलतोय मॅम। तिकडं तुम्हाला कोथरूडमध्ये 2.70 लाखापासून स्टार्टिंग आहे करीनगरला। तिकडे 1 BHK नाहीत मॅडम, फक्त 3 BHK तिकडे। दुसरीकडे मॅडम मग चांगली जागा जवळ आहे गोगावमध्ये, 35 लाखापासून स्टार्टिंग आहे तिकडे मॅम। मॅम मग लाहिरीमध्ये आमचं पण तिकडे 2 BHK मॅडम। मॅम 2 BHK तुम्हाला 700 स्क्वेअर फीट जाईल 7 लाखाला। हो